नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज अस्तंत बंगालातल्या कोलकात्तात नव्यान बांदिल्या विभाग मेट्रो रेल्वेक पाचवो बावटो दाखयलो आनी 5,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले। तशेच ह्या वेळार तांणी मेळाव्याक संबोधित केले। ताच्या पयली बिहार भेटी वेळार तांणी सांगले की ऑपरेशन सिंदूरान भारताच्या संरक्षण धोरणाक नवी दिका दिल्या। आयज बिहारात वट्ट 13,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले तांणी आणि कांय प्रकल्पांचो बुनियादी फातर घालो। हातूंत वीज, रस्तो, भलायकी, शारी उदरगत आनी उदका पुरवण प्रकल्पांचो आसपाव आसा। तशेच गया आनी दिल्ली मदीं अमृत भारत एक्सप्रेस गाडी आनी वैशाली आनी कोडरमा मदल्या बौद्ध सर्किट गाडयेक तांणी पाचवो बावटो दाखयलो। हाका लागून वाठारांतली मुखेल बुद्ध सुवातींनी धर्मीक पर्यटनाक चालना मेळटली। हे वेळार प्रधानमंत्री आवास येवजण्यांच्या लावार्थ्यांक चावी दितना तांणी सांगले,
हर जरूरतमंद को पक्का घर नहीं मिल जाता, मोदी चैन से नहीं बैठेगा। हमने सिर्फ घर यानि चार दीवारें नहीं दी, बल्कि उन घरों के साथ गरीब को उसका स्वाभिमान दिया है।
देशातली सेमीकंडक्टर डिझाईन क्षमता वाढवपा खातीर सरकारान डिझाईन लिंक प्रोत्साहन योजनेखाला 23 चीप डिझाईन प्रकल्पांक मान्यताय दिल्या। ह्या प्रकल्पात पळोवणी कॅमेरे, उर्जा मीटर, मायक्रो प्रोसेसर आयपी आणि नेटवर्किंग अनुप्रयाग अशा मळार देशी चिप्स आणि चिप सिस्टीम ऑन चिप तयार करपाक आधार दितात। 72 कंपनींक तांच्या चिप डिझाईन प्रकल्पा खातीर उद्देगीक दर्जाप्रमाण इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन साधना दिल्यात अशें इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयान म्हळां। सरकारान ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन विधेयक संमत केल्या उपरांत भारतातल्या ड्रीम स्पोर्ट्स, गेम्सक्राफ्ट, मोबाईल प्रीमियर लीग आणि झुपी ह्या मुखेल मनी गेमिंग कंपनींनी आपल्या प्लॅटफॉर्माचेर रियल मनी गेम्स बंद करपाक सुरुवात केल्या। कुशळटायेच्या आधारित असू वा संद आधारित असू, जय खेळगडे अर्थिक परताव्याची अपेक्षा दवरून पैसे गुंतयतात अशा सगळ्या ऑनलाईन पैशाच्या खेळाचेर ह्या विधेयकात बंदी घाल्या। केरळात जावपी थळाव्या संस्थांच्या वेंचणुकेंत भाजपाक 25% सुवाती मेळटल्यो अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां। आयज कोच्चीत मल्याळम दिसाळ्यान आयोजित केल्ल्या विकास शिखर सभेच्या उक्तावण वेळार तांणी सांगले,
11 साल में मोदी जी ने हर एक क्षेत्र में, चाहे इंफ्रास्ट्रक्चर हो, नए समय के आने वाले 25 साल की विश्व की इकोनॉमी को प्रभावित करने वाली नई टेक्नोलॉजी और इंडस्ट्री में फाउंडर बनना हो, या युवाओं के लिए स्टार्टअप की एक बहुत अच्छी पॉलिसी और सपोर्ट सिस्टम खड़ा कर उनको विश्व के मंच पर प्रोजेक्शन के लिए जगह देनी।
तसेच मोदी सरकारान आपत्ती व्यवस्थापना खातीर केरळाक 5,100 कोटी रुपया दिल्यात असे ताणी मुखार सांगले। भारत लैंगिक समानता आणि समावेशी पुढारपण वाढवपा खातीर तसेच शांततापूर्ण संसार तयार करपा खातीर वावरतलो असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला। तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतताय मोहिमांनी बायलांच्या सहभागाचे आणि एकीकरणाचे समर्थन भारत करता असे ताणी म्हळा। आज नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या बायला लष्करी अधिकाऱ्या वांगडा उलयतना ताणी सांगले,
India as the largest contributor to the UN peacekeeping missions has been a strong supporter of the women's participation and their integration into the missions. Our legacy began in the 1960s with women medical officers in Congo, and today we continue to take concrete steps to bridge gender gaps.
स्वातंत्र्याची 100 वर्सां पुराय जावचे पयली भारताक विकसित देश करपा खातीरच्या विकसित भारत 2047 मोहिमेक इस्रो योगदान दितलो असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष व्ही नारायणन हांणी सांगले। नवी दिल्लीत झाल्या राष्ट्रीय परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना ताणी सांगले,
Becoming one among 4 countries accomplishing that this year, and we are having a vibrant space program and sending Sukhrajit phase, and we have sent safely based on the vision and direction of honorable prime minister.
संसदेन वसाहत काळातल्या दर्यावेळा कायद्यात सुधारणा करून निळ्या अर्थव्यवस्थेक उर्बा दिवपा हेतान 5 मुखेल दर्यावेळा विधेयकांक मान्यताय दिल्या असे केंद्रीय बंदर जहाज आणि उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगले। हातूंत बिल ऑफ लँडिंग, कॅरेज ऑफ गुड्स बाय सी, कोस्टल शिपिंग, मर्चंट शिपिंग आणि इंडियन पोर्ट्स बिल ह्या विधेयकांचो आसपाव आसा। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, जम्मू काश्मीर, सिक्कीम, मध्य प्रदेश आणि गोयात चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। आणि बल्गेरियात झाल्या 20 वर्सां सकयल्या संसारीक कुस्ती सर्तीत भारतान आणिक 2 पदकां जोडली। रीना आणि प्रिया मलिक हांणी आपापल्या गटात रुप्या पदकां मेळयली। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरां। नमस्कार।